मत्तय अध्याय 15. मग यरुशलेमाहून परुषी व शास्त्री येशूकडे येऊन म्हणाले,
आपले शिष्य वडिलांचा संप्रदाय का उल्लंघितात? कारण भोजन समयी ते हात धूत नाहीत.
त्याने त्यास उत्तर दिले,
तुम्हीही आपल्या संप्रदाय करून देवाची आज्ञा का उल्लंघिता? कारण देवाने असे म्हटले की तू आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर, आणि जो बापाची किंवा आईची निंदा करीतो त्याला देहांत शिक्षा व्हावी. परंतु तुमचे म्हणणे आहे की जो कोणी बापाला अथवा आईला म्हणेल, मी तुला जे दिल्याने तुझे हित मजकडून झाले असते ते अर्पण केले आहे, त्याने आपल्या बापाचा अथवा आईचा सन्मान न केला तरी चालेल. या प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदाय करून देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्हा विषयी यशयाने संदेश यथा योग्य दिला की हे लोक ओठांनी माझा सन्मान करीतात, परंतु त्यांचे अंतःकरण मजपासून दूर आहे. ते मनुष्यांचे नियम शास्त्र म्हणून शिकवून माझी निरर्थक भक्ती करीतात.
तेव्हा त्याने लोकसमुदायाला आपणाकडे बोलावून म्हटले,
ऐका व समजून घ्या, जे तोंडात जाते ते मनुष्याला विटाळवीत नाही, तर जे तोंडातून निघते ते मनुष्याला विटाळविते.
नंतर शिष्य येऊन त्याला म्हणाले,
हे वचन ऐकून परुषी रुसले, हे आपणाला कळले काय?
त्याने उत्तर दिले की,
जो जो रोपा माझ्या स्वर्गातील पित्याने लाविला नाही तो तो उपटला जाईल, त्यास असू द्या. ते आंधळे वाटाडे आहेत, आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.
पेत्राने त्याला उत्तर दिले,
हा दाखला आम्हास फोडून सांगा.
तो म्हणाला,
अजून तुम्ही सुद्धा अज्ञान आहात काय? जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौच कुपात टाकण्यात येते, हे तुम्ही समजत नाही काय? जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व मनुष्याला विटाळविते. अंतःकरणातून दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जार कर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्या गाळी ही निघतात. मनुष्याला विटाळविणाऱ्या गोष्टी ह्या आहेत. न धुतलेल्या हातांनी जेवणे हे मनुष्याला विटाळवीत नाही.
नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या प्रांतात गेला, आणि पहा, त्या प्रांतातून एक कनानी बायको येऊन मोठ्याने म्हणाली,
प्रभो दाविदाचे पुत्र, मजवर दया करा, माझी कन्या भूताने फार पिडलेली आहे.
तरी त्याने तिला काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी जवळ येऊन त्याला विनंती केली की तिला निरोप द्या,
कारण ती आमच्या मागून ओढत येत आहे.
त्याने उत्तर दिले,
इस्रायलाच्या घराण्यातील हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडे मला पाठवलेले नाही.
तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाली,
प्रभूजी मला सहाय्य करा.
त्याने उत्तर दिले,
मुलांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे.
तिने म्हटले,
खरे प्रभू, तरी कुत्री ही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात.
तेव्हा येशूने तिला उत्तर दिले,
बाई तुझा विश्वास मोठा, तुझा मनोरथ सिद्धेस जाओ.
आणि त्याच घटकेस तिची कन्या बरी झाली. नंतर येशू तेथून निघून गालिल समुद्राजवळ आला व डोंगरावर चढून तेथे बसला. मग लोकांचे थव्यांचे थवे त्याचकडे आले, त्यांच्याबरोबर लंगडे, अंधळे, मुके, व्यंग व दुसरे बहुत जण होते. त्यास त्यांनी त्याच्या पायावर आणून घातले आणि त्याने त्यास बरे केले. मुके बोलतात, व्यंग धड होतात, लंगडे चालतात व अंधळे पाहतात, हे लोक समुदायांनी पाहून आश्चर्य केले आणि इस्रायलाच्या देवाचे गौरव केले. मग येशूने आपल्या शिष्यास बोलावून म्हटले,
मला लोकांचा कळवळा येतो, कारण ते आज 3 दिवस माझ्याजवळ आहेत आणि त्याचजवळ खावयाला काही नाही. कदाचित ते वाटेत कासावीस होतील, म्हणून त्यास उपाशी लावून द्यावे अशी माझी इच्छा नाही.
शिष्य त्याला म्हणाले,
एवढा लोकसमुदाय तृप्त होईल इतक्या भाकरी आम्हाजवळ रानात कोठून असणार?
येशूने त्यास विचारले,
तुम्हाजवळ किती भाकरी आहेत?
ते म्हणाले,
7 व काही मासळ्या.
मग त्याने लोकसमुदायास जमिनीवर बसावयास सांगितले. नंतर त्याने त्या 7 भाकरी व मासळ्या घेऊन ईशोपकार स्मरण केले, त्या मोडून शिष्यास दिल्या आणि शिष्यांनी लोकसमुदायाला दिले. मग ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या 7 पाट्या भरून घेतल्या. जेवणारे 4,000 पुरुष होते, शिवाय स्त्रिया व मुले ही निराळीच होती. मग लोकसमुदायास निरोप दिल्यावर तो तारवात बसून मगदानाच्या प्रांतात आला.